तोपर्यंत भगवंतांना प्राप्त करणं हे आपल्याला संभव आहे. भगवंत जरी आपल्या समोर प्रकट झाले तरी त्यांना ओळखणं हे आपल्या पात्रतेच्या आपल्या सामर्थ्याच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून एक शास्त्रामध्ये गुरूंची महत्ता सांगताना एक श्लोक येतो, माझ्या भाषेमध्ये येतो, तुम्ही अखल मंडलाकारा व्याप्त येन चराचर तत्पाद दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अखल मंडलाकार या पूर्ण भौतिक विश्वामध्ये चर आणि अचर वस्तूमध्ये ते व्याप्त आहे. कोण? आणि त्या चर अचर वस्तूमध्ये जे व्याप्त आहे त्यांचे चरण कमलांचं दर्शन कोणाच्या कृपेने होतं? तत्पादर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. त्या गुरूंना मी नमन करतो की ज्यांच्या कृपेमुळे चराचर मध्ये व्याप्त असलेल्या भगवंतांचे चरण कमळ मला पाहायला मिळतात. कारण गुरु हे असे तत्व आहे की त्याच्या पलीकडे आणखी काही नाही. त्या भावतेत भौतिक जगातील अध्यात्मिक जगातील किंवा ज्याला त्रिपार विभूती म्हटलं जातं त्यामध्ये सर्वत्र व्याप्त भगवंत आहे. भगवंतांच्या पलीकडे काय काय आहे आपण म्हणतो काही शेष राहत नाही. त्यांच्या पलीकडे आहे गुरुपत्व. काही शेष नसतं याचा अर्थ तिथे शेष असतात. कोण? अनंत शेष. जर सर्व काही झाल्यानंतर काही राहतात काय म्हणतो आपण त्याला? काही शेष. तर ते शेष म्हणजे अनंत. अनंत शेष हे आदि गुरु मानले जातात. कारण त्यांच्या कृपेनं भगवंत आमच्या हृदयामध्ये प्रकट होतात. सुखदेव गोस्वामी भागवतामध्ये वर्णन करतात की भगवंत प्रकट होण्यापूर्वी देवकीच्या गर्भामध्ये कुणी प्रवेश केला होता? भगवान अनंत शिष्य. आणि ते येऊन भगवंताचं पहिल्यांदा स्थान बनवतात. भगवंताच्या लीलेमध्ये आवश्यक असलेला जो काही सरंजाम आहे जी काही पार्श्वभूमी आहे ती सर्व तयार करण्यासाठी अनंत शेष होता गुरु. कारण भगवंतापेक्षाही ते दयाळू आहे. आणि त्यामुळे भगवंत त्यांना पाठवून देतात की तुम्ही पहिल्यांदा आणि जाऊन पार्श्वभूमी तयार करा की जेणेकरून माझं प्रातत्व तिथे होऊ शकत. आणि त्यासाठी भगवंत आपल्या अनेक निजपार्षदांना त्या भौतिक जगतामध्ये पाठवून देतात. ते जे जन्माला येत नाही त्यांच्या जन्माचं कारण हे दुःख मूळ नसतं. त्या जन्माचं कारण काय असतं? इतरांच्या दुःखांना मुळापासून मुक्त करणं त्यासाठी त्यांचे जन्म. आणि अभयचरणानंद भक्तिवेदानंद स्वामी प्रभुपाद जे जन्माला येण्यापूर्वी त्यांच्याविषयी भाग केलं होतं. ज्यांना सप्तम गोस्वामी म्हणलं जातं अशा भक्तिविनोद ठाकूरांनी सांगितलं होतं की एक अशी व्यक्ती येईल या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी ते भगवंताच्या नामाचा प्रचार करतात. आज अटलांटिका सारख्या भागात देखील जप करणारी व्यक्ती आहे. तुम्ही विचार करू शकता ज्याबद्दल त्यांनी आयुष्यात कथा पाहिली की यमराज तपक्षाकडे बघून विचार करत होते की हा इथे सुमेरू पर्वताच्या कुठल्या का आंतरिक गोह्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होणार तिथं तो पोहोचणार कसा. भगवंताच्या कार्यांना या भौतिक जगतामध्ये फलद्रूप करण्यासाठी भगवंत आपल्या भक्तांना पाहतो. आता म्हणलं की काही वेळा माझ्या हातून काही सुटू शकतं पण माझ्या भक्ताच्या हातून नाही सुटणार. पण तू प्रत्येक बारकाईनं ते कार्य कर आणि त्याला माहीत असतं. कारण तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगतात की गमळिनी काय जाणे परिमळ भ्रमळ सकळ जाणत असत. की कमळामधला जो गंध आहे तो त्या कमळाला माहीत असतो का? तो कमळ त्याचा आस्वाद घेऊ शकतो नाही ना? कोण घेतो त्याचा आस्वाद? तो भ्रमळ. आणि त्याला तो आस्वाद मिळाल्यामुळं तो परागांद्वारे इतर ठिकाणी दिला जातो. त्याच्या पायाला जे स्पर्श होणार पराग आहे त्या परागांच्यामुळे तो सुगंध आणखी पसरतो. मग भगवंताची महत्ता, त्यांचं लीला, त्यांचं गुण, त्यांचं नाम, त्याचा प्रचार कोण करतं? भगवंत स्वतः करतात का? ते आपल्या भक्तांच्या माध्यमातून करतात. कारण हा गुलाबजामुन आहे, हा गुलाबजामुन आहे, हा गुलाबजामुन आहे एवढं सांगून तुमचं त्याला तर तुमचा रस कळेल का तुम्हाला? तिने असा दाखवला, हा कळला का गुलाबजामुन? आवडला का? काय होईल? आणि तो जर तुमच्या तोडात आणून घातला तर आणि घालण्याचं जे काम आहे ना ते भगवंताची भक्त करतात. भगवंताने शास्त्रामध्ये सर्वत्र सांगितलेला आहे, लिहिलेला आहे, दाखवलेला आहे की माझं नाव घेणं हे सर्वच श्रेष्ठ आहे. पण ते कसं घ्यावं ते स्वतः भगवंताने आपल्या भक्ताद्वारेच दाखवलं आणि त्यासाठीच भक्तावतार घेतात. स्वतः महाप्रभू म्हणून आले. राधाराणी जिला भक्तिरसामृत सिंधूच्या भाषेमध्ये एकमात्र भक्त म्हणतात. जर भक्तच म्हणायचं असेल तर कुणाला? तर राधाराणी. इतर कोणी नाही असंच रूपगोस्वामी पाद म्हणतात की भक्त या शब्दाची परिपूर्ण व्याख्या जर का असेल तर ती राधा दुसरं काही. आणि म्हणून गॉड डे जे होतं शिल प्रभुपादांच्या पिता त्यांच्या घरी ज्यावेळी कोणी साधू संत वैष्णव यायचे तर प्रभुपादांच्या पिता त्यांच्याकडे केवळ एकच प्रार्थना करायची की तुम्ही आशीर्वाद द्या हा अभय राधाराणीचा भक्त म्हणून. कृष्ण भक्त म्हणून त्यांनी सांगितले हा कृष्ण भक्त बोलत नाही कारण की मग राधाराणीचा. कारण त्यांनी सर्व सार जाणलं होतं की जो राधाराणीच्या चरणांचा आश्रय घेतो त्याला भगवंत स्वतःहून घेऊन जातो. कारण तो भगवंतांच्या भक्ताला अतिशय आणि म्हणून प्रभुपादांनी तुम्हाला सर्वांना एक अतिशय मौल्यवान संधी दिलेली आहे. आणि ती संधी म्हणजे ते आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत हे त्यांच्या दयेच करुणेच साक्षात मूर्तिमान रूप आहे आमच्या. सर्व भक्तांनी खास करून या इस्कॉन संस्थेचे जे अनुयायी आहेत तिथे ज्यांनी दीक्षा प्राप्त केलेली आहे, दीक्षा घेण्याची ज्यांची इच्छा आहे, प्रभुपादांच्या या मार्गाचा अवलंबन करण्याची इच्छा आहे, त्या व्यक्तीने अतिशय गंभीरतेनं त्यांनी दिलेल्या सर्व सिद्धांताचा सज्जनामध्ये पालन करायला हवं. कारण याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे कलियुगामध्ये. भगवान प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात मी जिथे संस्था उघडली आहे मी तुम्हाला बॅकडोर एंट्री देण्यासाठी दिली आहे. घरामध्ये प्रवेश करण्यासाठी एक मुख्य द्वार आणि एक गौण द्वार असतं. मुख्य द्वाराने सर्व लोक प्रवेश करतात आणि मुख्य द्वाराने प्रवेश करायसाठी काहीतरी पात्रता लागते. सगळ्यांना लागत नाही, घरात बोलवत नाही, बोलवत नाही. काही लोकांना दरवाजावर, काहींना तर बाहेरच्या दरवाजाजवळ तिथंपर्यंतच दर्शन करतो. पण जो गौण दरवाजा असतो त्याच्यामधून कोण येतात? ज्याची समोरून येण्याची पात्रता नसते पण घरात राहणारा एखादा जो व्यक्ती असतो, बाबा रागवतील म्हणजे ते काम कर पाठीमागून, म्हणजे त्या घरच्या घरच्या कर्त्या पुरुषांना ज्या काही पात्रता घालून ठेवलेल्या आहेत प्रवेशासाठी या घरामध्ये येण्यासाठी, त्याच्या लायकीचा नसलेला माणूस पण त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला प्रिय ती व्यक्ती असते पण त्याच्यासाठी घरी प्रवेश करू शकतो. कुठल्या दरवाज्याने? त्या पद्धतीने प्रभूबाईंनी सांगितलं. त्याचं पाहायला गेलं तर म्हणजे तुम्हाला कोणाचीच लायकी नाही माझ्या धंद्याकडे जायची, पण म्हणजे मी तुम्हाला घेऊन जातो मागच्या दरवाजा. त्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टींचं तुम्ही पालन करायला. आणि काय सांगितलं प्रभूबाईंनी? जे त्यांनी आचरणात आणलं, जे त्यांनी व्यवहार केलं तेच इतरांना सांगितलं. आणि दुसरी गोष्ट काही नाही, मी आता जस्ट काही वेळापूर्वी वाचत होतो की प्रभूपादांनी ज्यावेळी जी संस्था स्थापन केली काही सात उद्देश दिली या संस्थेची, त्यात एक सर्वात मला वाटलेलं महत्त्वाचं की त्याच्यामध्ये प्रभूपाद म्हणतात की अखिल मानवी समाजाला आणि विशेष करून प्रभूपाद म्हणतात की या संस्थेतील सदस्यांना एकत्रित आणून भगवंताच्या चरणांची सेवा करणं हा या संस्थेचा उद्देश आहे. हे आपण लक्षात ठेवायला, कारण प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे. प्रत्येकामध्ये असणाऱ्या गुणांची जी गुणवत्ता आहे ती कमी जास्त आहे, त्यामुळे सर्वांच्याकडून एकाच स्तरावर आपण अपेक्षा नाही करू शकत की ह्या स्तरावर सर्वांनी हे कार्य केलं पाहिजे. हा आपण माझ्या मराठी कठीण जातो मला, ही अपेक्षा आपण करू शकत नाही सर्वांकडून. पण भक्त जे भगवंताचे शुद्ध भक्त आहेत ते कृपा करून ज्या स्थितीमध्ये ज्या अवस्थेमध्ये तुम्ही असाल त्या तुमच्या अवस्थेप्रमाणे भगवंताच्या सेवेत लावतात जेणेकरून तुमची शुद्धी करायला. आणि त्यासाठी सर्वात मोठा गुण त्यांच्याकडे असतो की त्यांना जीवासाठी दया असते आणि प्रभूपादांची त्यांनी दया आहे म्हणून इतके विविध रंगी प्राणी आज इथे एकत्र आहेत. काय कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे, कोणी तांबडा आहे, कोणी माझ्यासारखा मोठू आहे, छोटू आहे, उंची आहे, कोणी उंच आहे, वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे एकाच छत्राखाली इथे बसून कोणाची सेवा करायला आले. आणि हेच प्रमुखांना अभिप्रेत करते. एक अतिशय कारण एक दिवस गृहस्थ आश्रमात ज्यावेळी होते त्यावेळीची गोष्ट आहे. ते त्यांच्या बायकोला म्हणायचं नाही प्रभूपाद जेवतात. त्यांचं दोनच गीत घर होतं त्यांना मालेशियन एकदम चालू. तर त्यांची बायकोला म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर बसा मी जनता तुला आवडत त्यांना मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही. हा प्रभूंचा सर्वात मोठा गुण होता की कोणालाही कधी त्यांनी कुठल्याही गोष्टीसाठी जबरदस्ती नाही सक्तीनं करायला लावला नाही कुठलं. स्वतःच्या पत्नीला देतो. आज पूर्ण जग भगवंताचं नामस्मरण करत त्यांनी त्यांच्या पत्नीला कधी म्हणजे कधीही जबरदस्ती नाही केली. ते तो देवाचं नाव घेत कुठला आवडत नाही ना. बाहेर गेलं स्टेटेसवर बसले तर राऊंड स्टेटेस पूर्वी खूप होतं त्या ब्रिटिश काळामध्ये. तर त्या राऊंड स्टेटेसवर एका पायरी बसत होते कारण त्यांच्या वरच्या मजल होते ते प्रभुपादांची रूम होती. त्या रूम मध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांचे शिष्य जे संस्कृतचे खूप मोठे पंडित होते ते काही गौडीय मठातील ब्रह्मचार्यांना संस्कृत शिकवत होते भक्तीपासून. मग त्यांना करते यायला नको खाली पत्नीला त्रास व्हायला नको म्हणून शिडीवर बसून जप करत होतो. वरती चाललेला संस्कृतचा क्लास संपला ब्रह्मचारी उतरले निघून होते आणि जे क्लास देत होते शिक्षा देत होते संस्कृतचे त्याचं नाव गोविंददास ब्रह्मचारी असे काही. ते आले आणि प्रभुपादांना म्हणाले मी आता त्यांना चैतन्य भागलं नाही चैतन्य मंगल आणि याच्याविषयी स्पष्टीकरण देत होतो म्हणजे मला मनामध्ये शंका येते की महाप्रभूंनी सांगितलंय की पृथ्वी असे नगरातील सर्वत्र प्रचार होईल म्हणून ते तेव्हा शक्य आणि कोण करणार आहे.
प्रभुपाद जप करत होते
म्हणजे भगवंताची इच्छा आहे तर भगवंत निश्चित रूपाने कोणाला तरी पाठवतो. पुन्हा ते म्हणाले कोण असेल तो व्यक्ती तर म्हणजे असेल एखादा मूर्ख जो त्याच्या गुरुप्रती आसक्त असेल आणि त्याच्या गुरुंची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो या भगवत नावाचा या जगभर प्रचार करेल. आणि प्रभुपाद एक एक पायरी उतरत होते उदात असताना त्यांनी पुन्हा पाठवून पाहिजे म्हणले आणि ते ब्रह्मचारी मनामध्ये विचार करतोय कदाचित तो मी जाऊन रोहन पाठवण करून तुमचं तुमचं नाही तो व्यक्ती कोणीतरी आला यांच्या मनामध्ये विचार आला. तुम्ही अभयबाबू काय स्वतःला समजतात की काय अभयबाबू म्हणजे जिथे पैसा आहे तिथे अभयबाबू आहे अभयबाबूंना याच्यामध्ये काय चालतं ग्रस्थाश्रमामध्ये असताना प्रभुपादांनी दाखवलं ग्रस्थाश्रमामध्ये पैसा कमावणं हे ग्रस्थाचं कर्तव्य आहे कारण जिथे त्याला पैसा मिळेल तिथे त्याने त्या संधीचा फायदा घेऊन पैसा कमवायला हवा. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विचारला की जे धनर्जनासाठी आमकतात ना हे अभयभाऊ स्वतः करणार आहे. प्रभुपाद खाली उत्तर होतो पुन्हा म्हणजे वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेल आम्ही गोष्ट होत 10-20 वर्ष होऊन अनेक दिवस ते गोविंददास कलकत्त्यामध्ये टोल क्रॉस करतो त्यावेळी प्रभुपादांचे एक शिष्य भागवतदास जे अमेरिकन धोती कुडता शॉल हातामध्ये एक टिपिकल बेंगाली बॅग असते ती बॅग घेऊन रस्ता क्रॉस करताना घेतली आणि पाहिला आणि त्यांना राहावलं नाही ते धावत जाऊन त्यांना अरे हरे कृष्ण हरे कृष्ण कोण बंगाली माताला त्रास झाल्यानंतर ते आपल्या वेगाने झाला वेगाने झाल्यामुळे पुन्हा त्याच्या पाठवून अरे थांबा 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 म्हणजे मला तुम्हाला विचारेल म्हणजे काय तुम्ही कोण आहात सांगितलं की माझं नाव भागवत दास आहे ते माझ्या गुरु महाराजांनी मला नाव दिलं. अच्छा कोण आहेत तुमचे गुरु महाराज? माझे गुरु महाराज आहेत जयमन विष्णू परिवर्तनाचार्य स्वामी प्रभुपाद पहिल्यांदा एक प्रभुपाद म्हणते म्हणजे प्रभुपाद म्हणजे हा अभयशरणार्थी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आणि त्यावेळी त्यांना पहिल्यांदाची डोळे फडकून उघडले म्हणजे ते अभय बाबू हे अजून ब्रह्मचारीच होते संन्यास पण ग्रहण केला म्हणून 20 वर्षापूर्वी मी ब्रह्मचारी मी प्रचंड देखील ब्रह्मचारी होता आणि इकडे अभय बाबू गृहस्थ आश्रमाचा महानग्रस्थ आश्रम घेऊन संन्यास घेऊन पाश्चात्य देशामध्ये जाऊन तिथे प्रचार करून तिथे भक्त बनून त्या भक्तांना प्रचार करण्यासाठी भारतवर्षामध्ये येऊ नये. मग त्यांना कळलं की ज्याविषयी अभय बाबू सांगत होते की एखादा मूर्ख असेल जो त्यांच्या गुरुच्या चरणांच्यावरती आसक्त असेल आणि त्यांच्या आज्ञा करण्यासाठी पाश्चात्य देशात जाईल तर मग स्वतः भगवानांच्या पूर्ण चारित्र्यावरून आपल्याला कळतं की तुम्ही कुठल्याही आश्रमामध्ये जरी असणार तरी सुद्धा भगवत भावना हवी होऊ शकतात. आणि कसं होऊ शकतं हे देखील त्यांनी दाखवलं. जाणवती दांत सरस्वती ठाकूर कलकत्त्यामध्ये होते आणि त्यावेळी प्रभुपाद मुंबईमध्ये राहत होते लँडरोडला. तिथे त्याने आपलं शॉप सुरू केलं. तर त्या ग्रँडरोडच्या आसपास हे गौडीय मठ आहे. त्या मठाची स्थापना करण्यासाठी प्रभुपादांनी बरीच आर्थिक मदत केली होती. बऱ्याच मोठ्या लोकांना भेटून त्यांच्याकडून धन इकट्ठा करून स्वतःजवळ असलेलं धन घालून आणि ते मंदिर स्थापन करण्यासाठी मदत केली होती. आणि प्रभुपाद पूर्वीपासूनच उत्तम प्रकारे लिहायचे. तर प्रभुपादांनी भक्तिसिद्धांत स्वामी ठाकूरांच्या आविर्भावादिवशी एक अतिशय सुंदर कविता लिहिली होती आणि ती कविता प्रभुपादांच्या आविर्भावादिवशी बोलली गेली. कविता ऐकल्यानंतर भक्तिसिद्धांत स्वामी ठाकूरांनी सांगितलं की ही तुम्ही हार्मोनियस म्हणजे त्यांचं मॅगझिन होतं त्या मॅगझिनमध्ये ही छापा. तर त्यावेळी त्या ग्रँडकॉर्ड जवळचे ज्या गौरी मठाचे जे संन्यास होते त्यांनी भक्तिसिद्धांत स्वामी ठाकूरांना प्रार्थना केली की अभय बाबू खूप प्रगत गृहस्थ आहे आणि त्यांची आध्यात्मिक उंची देखील खूप उंच आहेत. त्यांचा स्तर खूप उंच आहे. तुम्ही त्यांना आज्ञाता भेटली संन्यास घेण्याची पण अशा व्यक्तीने संन्यास घेऊन प्रचार करायला हवा. तर भक्तिसिद्धांत ठाकूर म्हणाले की ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी अभय बाबू सर्व काही करतील. आता ते जसं जे काही करतात ते त्यांना करू कोणी त्याला त्याविषयी छेडछाड करणार. संन्यास घेण्यापूर्वीच प्रभुपादांना भक्तिवेदांनी विरोध आवली मिळाली होती. भक्ती वेदांत प्रभुपादांनी जिथे तात्पर्य दिलेलं आहे आणि ज्यावेळी तो अध्याय संपतो त्या शेवटची ओळ काय असते अशा प्रकारे भक्ती वेदांत तात्पर्य हे या अध्यायासाठी समाप्त होते. भक्ती वेदांत या नावाची व्याख्या करताना एक गोष्ट सांगत होते प्रभुपादांचे शिष्य की ज्या व्यक्तीनं सर्व ज्ञानाचा सार भक्तीच आहे हे सर्वांच्या निदर्शनात आणून दिलं त्या भक्तीला भक्ती वेदांत म्हणतात. आणि प्रभुपादांनी जेवढे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथांमध्ये साऱ्या वेदांचं सार साऱ्या वेदांचा अंत भक्तीच आहे हे ठामपणे पटवून दिले. आणि प्रभुपादांनी त्यासाठी कुठलीही कुणाली जबरदस्ती नाही केली. यांनी वाचत होतं त्याच्यामध्ये सांगितलं ज्यावेळी प्रभुपादांनी हे उद्देश स्थापित केला ते उद्देश सांगितल्यानंतर काही त्यावेळी तरुण मुलं प्रभुपादांच्याकडे यायची गरज तर त्या तीन मुलांनी ठरवलं की प्रभुपाद स्वामीजी या रूममध्ये राहतात. त्या अतिशय पडीत रूम होती आणि एका चोर पॅन्टमध्ये एका दुकानाच्या गाळ्यामध्ये प्रभुपाद दर संध्याकाळी कथा करायची. पूर्णच पुढे पुढे या पुढे सरकून बसत यायला थोडस पुढे बसत. तर प्रभुपाद दररोज त्या मुलांना भगवद्गीता भाजप भगवद्गीते विजय प्रवर्षण करायचे. तर त्यामधून तीन मुलांनी ठरवलं की आज स्वामीजी यायच्या आधी आपण हे चोर पण जे आहे दुकान जे आहे हे थोडं सजवून या ना, त्याच्यासारखं करू, मंदिरासारखं दिसेल असं ते. मग अनुमाणी पूर्ण जे खिडक्यांचे पडदे होते ते काढले, धुवून टाकले, स्वच्छ केले, त्यांना पुन्हा दुसरा कलर करून ते धुवून आले, पडदे लावले. एक द्रौपदांसाठी व्यासपीठ बनवलं, जे ज्यांचा द्रौपद बसू शकतील. त्यांच्या पाठीमागे एक पडदा लावून त्याच्यावर त्याला श्रीशांत त्यावेळी मिळालेलं त्यांना चित्र होतं, ते चित्र लावलं. आणि काही चित्र होती ती त्यांच्या मनामध्ये वाटत होतं की द्रौपदांना आवडतील की नाही याच्याविषयी संदेह आहे. म्हणून ती चित्र त्यांनी थोडी दूर लावली अशी दरवाज्याजवळ. तिथे द्रौपद म्हणाले की नको, हे इथे नको, आपण काढून टाकू. आणि बाकीच्या ठिकाणी एक असं चित्र लावलं की ज्याच्यामध्ये व्यक्ती उभा आणि त्याला सहा हात आहेत, एक हात हिरवा आहे, दोन हात हिरवे आहेत, दोन हात निळे आहेत, दोन हात सोनेरी रंगाचे आहेत. त्याला त्यांनी समोर आणून ठेवलं. त्यानंतर एक लावलं की ज्याच्यामध्ये एक व्यक्ती मृदंग वाजवत त्यांनी केले करते. अशी अनेक त्यांना भारतात ती रंगवलेली चित्र मिळाली ती त्यांनी आणून लावली. सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे चित्रफिती आहेत त्याच्या वेगवेगळे डिझाईन तिथे लावून दिले. आणि त्यांनी गुंतवलं ते द्रौपदांना कळू द्यायचं म्हणजे ज्यावेळी त्यांनी स्वामीजी येतील संध्याकाळी त्याने स्वतः पाहतो. द्रौपद आले, संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी चौदांना आपल्या भुवळ म्हणतो की अरे ही काय म्हटलं, सर्वांना आक्षेप वाटत. आणि मग आल्यानंतर द्रौपदांनी पूर्ण असे रूममध्ये फेरी घेतली. म्हणाले बघ छान, तुम्ही गगन करत आहात तुम्ही शिंपीच्या चेतनेच्या स्तरावर. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो त्या आम्ही जायच्याही सांगतो की आम्हाला काय काय हवं तिथं, माईक हवा, स्टँड हवा, भजन हवा, करताल हवा, प्रचारासाठी बरोबर त्याची काही आवश्यकता नाही. पण ज्यावेळी तिथं गेले तर त्यांच्याकडे काहीच नव्हते, थोडासा करताल होता बस. आणि जागा मिळाली होती भाड्यावर, तिथे बसून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. आणि समोरच्या येणाऱ्या व्यक्तींकडून त्यांनी अपेक्षा देखील नाही केली. पहिल्यांदा 10 लोक याचे, 10 30 झाले, 370 झाले. त्या 70 लोकांसाठी वयाच्या 70 वर्षीची व्यक्ती एकटी कुकिंग करायची. किती लोकांसाठी? घरच्या 5 लोकांसाठी करायचं आमच्या जिल्ह्यात किती काम असतो बाई दिवस. आणि इथे 70 लोकांसाठी वयाच्या 70 वर्षी प्रभुपाद जसं 10-15 दिवस सलग त्यांनी कार्य केलं. एक दिवसही त्यांनी कोणाला बोलले नाही की तुम्ही दररोज येता खाता निघून जाता, प्लेट पप्पल तशाच पडलेल्या असतात की कुणीतरी उचला किंवा काय खाता, काही नाही. त्या सर्वांचं सर्वांसाठी बनवायचं, सर्वांना खायला घालायचं, त्यानंतर सर्वांची उष्टी कटकटी काढायची, भांडी वगैरे सगळे देऊन ठेवायची, किचन एकदम टेकसाफ करायचं आणि मग झोपी जायची. ते तेव्हा वयाच्या एकाही तरुण मुलाकडून त्यांनी अपेक्षा केली नाही की याने मला येऊन मदत करावी. का? कारण एकच होत की म्हणजे सक्ती कुणावर जर केली तर तो व्यक्ती भक्ती करू शकत नाही. काही लोकांनी तिथे रेग्युलर येणार तिथे त्यांना एक व्यक्ती एक दिवस फक्त त्याच्या मनात विचार आला आणि तो स्वामीजींना गळीमात लवकर तिच्या स्वयंपाक बनवत होतो. त्यामुळे याला म्हणाला की मी तुम्हाला मदत करू का? तो कसा व्यक्ती म्हणजे प्रभुपादनी याच दिवसाची वाट बघत होतं की कोणी स्वतःहून येतं याचा. कारण माझा पूर्णपणे विश्वास आहे की माझ्या गुरु महाराजांनी मला आज्ञा दिली आहे की पाश्चात्य देशामध्ये तू जाऊन प्रचार कर. तर मला निश्चितपणाने माहीत आहे की माझ्या गुरु महाराजांनी माझ्यासाठी पूर्णपणे तयारी करून ठेवली आहे. फक्त वेळ त्या व्यक्तींपासून मला दूर ठेवते आणि वेळ आली की ते सर्वजण समोर येतील. एक गुरुवेद नावाचा ट्रेन इंजिन चालवणारा व्यक्ती होता जो प्रभुपदाने येऊन भेटायचा. त्याला प्रभुपद एकदा म्हणल्या होत्या की म्हणजे इथे सर्व काही आहे, 100+ अधिक आमची मंदिरं आहेत, 1000 भक्त आहेत त्या मंदिरामध्ये सेवा करणारे, आणि एक आमची पुस्तकं आहेत आणि ती अनेक असंख्य संख्येने वितरित होतात, फक्त वेळ कमी आहे म्हणून. ज्यावेळी ती वेळ येईल त्यावेळी सगळं काही प्रकट होईल. दहा वर्षानंतर त्या दोघांनी ज्यावेळी पाहिलं की त्या 10 वर्षामध्ये पूर्ण जगभरात द्रौपदींनी 108 मंदिरांची स्थापना केली होती. किती? केवळ 10 वर्षात. आणि कधीही कुणाकडून काही अपेक्षा केली नव्हती की याच्याकडून काय मिळेल, त्याच्याकडून काही मिळेल. काही जीवनांची इच्छा आहे, त्यांनी मला साधन मिळवलंय, ते सर्व काही देतील. फक्त माझं गांभीर्या सिरियस तुमच्या काय म्हणतो सिरियस तुम्ही गांभीर्य तुमचे आपल्या कार्यातली जी प्रामाणिकता आहे ती जर माझी सतत आणि सातत्यशील जर असेल तर निश्चित रूपाने भगवंत मला मदत कारण हे त्यांच्यासाठी माझं जीवन अर्पण केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता बघता बघता अगदी वनवा पेटावर तसं हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनावर समज पसरत अनेक जीवांसाठी भगवंताची दालनं त्यांनी मुक्त केली. ज्या आपलं कृष्णानंद्रव काही वेळांपूर्वी त्यांनी सांगितलं हरिशौरी प्रभूंच्या विषयी. हरिशौरी प्रभू म्हणाले की मी माझ्या आईला नको असलेली संपत्ती होती. म्हणून ज्यावेळी मी गर्भात होतो तर माझ्या आजीने सांगितलं होतं की ऑलरेडी असं गर्भपात करून टाकतो. म्हणजे माझ्या जीवनाचा उद्देशच नव्हता आणि प्रभुपादांच्या कृपेनं मला माणूस जीवनाचा उद्देश मिळाला. आणि अशा एका दिव्यभक्ताची सेवा करणं सर्वात जास्त काळ जर प्रभुपादांची सेवा कोणी केली असेल तर हरिशौरी प्रभूंनी. आणि कांतनंदा डायरी म्हणून त्यांनी प्रभुपादांच्यावर एक 6 तास ग्रंथ लिहिलेले आहेत. 1, 2, 3, 4 भाग असेल ज्याच्यामध्ये प्रभुवादांच्या प्रत्येक मिनिटाची नोंद आहे की त्यांनी कशाप्रकारे काय केलं. केवळ ते ट्रान्सेंडेंटल डायरी वाचून काही लोक भक्त झाले. गीता भागवत वाचलेलंच नाही लोकांनी. गीता भागवतमध्ये भगवंतांनी भगवंताच्या भक्तांच्या लीलांचं वर्णन केलं जातं आणि इथे प्रभुवादांच्या जीवनाचं वर्णन केलं गेलं की ज्यांचा प्रत्येक क्षण हा भगवंतांसाठी अर्पित होता. प्रत्येक क्षण दुसऱ्याला भगवत भक्ती करण्यासाठी प्रेरणा देणार आणि त्याचमुळे आज तुम्ही आम्ही इथे सर्वजण आहोत. आणि त्याचा विचार करा जर प्रभुपाद नसते तर आम्ही कुठे असतो? कल्पना करू शकतो. तर केवळ भगवंताच्या भक्ताच्या कृपेनेच भगवंताची कृपा प्राप्त होते. आता आम्ही नालायक आहोत. आम्ही काय आहोत हे आमच्या बायकोलाही चांगला माहीत आहे, आईलाही माहीत आहे आणि मुलीलाही माहीत आहे. कारण एका पुरुषाला स्त्री चांगल्या प्रकारे ओळखते. किती आम्ही संवेदनशील आहोत, किती आम्ही शुद्ध आहोत हृदयानं मनानं, त्याच्यासाठी भगवंतांनी पॅरामीटर आम्हाला दिले. कारण मी त्यांना जरी सांगतात ते किती पाण्यात म्हणून त्यामुळं बाह्यदृष्टीने ढोंग करण्यापेक्षा प्रामाणिकपणे जर अशा भगवंत भक्ताच्या चरणांचा आश्रय घेतला त्यांनी दिलेल्या गोष्टीचा त्यांनी दिलेल्या मार्गाचा अवलंबन जर केलं तर निश्चित रूपाने ते प्रसन्न होते. देवर्षी नारद सांगतात विशेष करून ग्रहस्थांसाठी ते म्हणतात तुम्हाला जर एखाद्या साधूला प्रसन्न करायचं असेल तर काय करा, त्या साधूकडून भगवंताच्या नाम रूप लीला गुण त्याविषयी ऐका. कारण ते सर्वात जास्त त्या साधूला आनंद देणार असत. भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात की मज्जिता मध्ये कथा प्राणा बोधयंती परस्परा कथयंतश्च माम नित्यं पुष्यंती शरमंती. की नित्यपणे माझ्या नाम रूप गुण लीला यांच्या कथनामध्ये किंवा याच्या श्रवणामध्ये जो रमंती रमण करतो पुष्यंती त्याच्यामुळे तो संतुष्ट होतो आणि इतरांनाही तो नेहमी देत राहतो तो माझा भक्त. कारण त्याचं चित्त पूर्णपणे माझ्यामध्ये असतो, तो माझ्याशिवाय विचार करून राहू शकत नाही. जसं काल आपण नाटिका पाहिली ते अंबरीश महाराज आणि दुर्वास. दुर्वास स्वतः भगवान विष्णूंच्याकडे जातात आणि म्हणतात की देवा वाचव तुझ्या सुदर्शनापासून. म्हणणारे मी काय वाचवू शकत नाही. जरी ते माझं शस्त्र असेल आणि सर्वात जहाल शस्त्र आहे त्याच्यापुढे काळ देखील घाबरतो म्हणलं. कारण काळाची भूमी ज्याला काशी विश्वनाथ हे काळरूपाने तिथे बसलेल्या आहेत. मरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कानामध्ये रामनाम देतात पण त्याची भूमी देखील आज सुदर्शनाने नष्ट केली आहे म्हणजे. काशीराजाचा ज्यावेळी अंत केला गेला तर भगवान शिव हे काशीराजाकडून श्रीकृष्ण युद्ध करत होते. भगवंताने सुदर्शन पाठवलं काशीराजाचं काशी नेस्ते नाबूद करून टाकलं. काशी विश्वनाथ आता मी कुठे जाऊ, माझं राहण्याचं ठिकाणच नष्ट केलं आहे. आणि मग जगन्नाथ पुरीच्या बाजूला भुवनेश्वर जे आहे त्या एकांत मनामध्ये तिथे जाऊन शिवजी तपस्या करतात. त्यामुळे काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे जावं लागेल, भुवनेश्वरला जावं लागेल. कारण की तिथे जाऊन मिळत हो झालं म्हणजे 3 मिनिटात आणि वेगळ्या जाऊन मिळत. तर भगवंताचे भक्त हे प्रत्येकावर दयाग्र दृष्टीने कृपा करत असत ज्यामुळे भगवंताच्या चरणात पाणी असत. भगवंतांनी प्रभुपादाने इथं पाठवलं ह्या जगतामध्ये प्रभुपादांच्या मागणीने भागवताच्या कवितेमध्ये लिहितात की माझी इथं येण्याची इच्छा नव्हती. क्लिअर लिहितात की माझी इथं येण्याची इच्छा नव्हती पण तू मला इथे पाठवलं. मला आनंद येतो त्या रम्य गोचारण भूमीमध्ये तुझ्या बरोबर गमन करण्यामध्ये. म्हणजे भगवंताच्या नित्यनिधीमध्ये त्यांची निजपार्षद म्हणून सेवा करणारी व्यक्ती भगवत इच्छेसाठी या दुःखाने भरलेल्या जगतामध्ये तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे. तर भगवंताचा जो उद्देश आहे ते आम्हाला त्यांच्यापुढे पोहोचण्यासाठी कोणीतरी जायला हवं तर तो कोणी पूर्ण करण्यासाठी प्रवपात आलं. आणि आजपासून 120 वर्षांपूर्वी हे प्रकट झाले. 81 वर्ष प्रकट केल्याचे नाही, सर्वांना दाखवून दिलं आपल्या चरित्राद्वारे कशाप्रकारे प्रत्येक आश्रमामध्ये तुम्ही भक्ती करू शकता. तर ब्रह्मचारी म्हणून देखील राहिले, आश्रम देखील परिपूर्ण पालन केला. 5 मुलं होती त्यांना, 1-2 त्या सर्वांची व्यवस्था करून वानप्रस्थ घेतात. वानप्रस्थानंतर संन्यास ग्रहण केला आणि दाखवून दिलं की संन्यास घेतल्यानंतर कसं राहणार. मी काल वाचलं लोक प्रल्हाद महाराजांच्या उपदेशामध्ये एका परिपूर्ण व्यक्तीचं चरित्र काय असतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेले ज्या काही नियम आहेत ते सर्व जर तुम्ही प्रभुपाद दिला म्हणून पाहिला असेल तर प्रभुपादांच्या आयुष्यामध्ये ते पाहायला मिळतात की प्रत्येक गोष्ट प्रभुपादांनी जशीच्या तशी आपल्या जीवनामध्ये उतरवली आणि त्यामुळे जसं आहे तसं ते ज्ञानात पालन करू शकतो. आणि प्रभुपादांची इच्छा आहे की माझ्या प्रत्येक अनुयायी अशा प्रकारे जगायला हवी. खूप मोठी अपेक्षा तुमच्या अंतर किती जणांची इच्छा आहे ते परिपूर्ण करायची. इकडे तिकडे बघून हा करतो ऑनेस्ट स्वतःच्या हृदयाला प्रामाणिक राहून काय. कारण तुम्ही हात वर करायच्या आधी भगवंतांनी जाणलेलं असतंय ते किती पाण्यात आहे. लोक गरजेची सत्य हे फक्त इतरांसाठी की जेणेकरून ज्यांची इच्छा नसते त्यांनी हात वर करा. आता त्यांनी गेला त्यांनी गेला मला पण करायला 10 वर्षाला मी गेलो. हे महत्वाचं जर खरोखर एखाद्याच्या वाढदिवसा दिवशी त्याला जर खरी गिफ्ट द्यायची असेल तर त्याला जे आवडतं ते आपण आपल्या आयुष्यात स्वीकारायला हवं. आणि चौघांना काय आवडतं की सर्वांनी भगवंताच्या चरणी एकत्रित येऊन सेवा करायची. त्यामुळं एकत्रित येणं आपले अनेक विचार जरी असले तरी त्या विचारांना बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताची सेवा करणं हे चौघांना अभिप्रेत आहे तुमच्या आमच्याकडून. जसं काल आपण संकल्प केलेला आहे भगवंताच्या वाढदिवसा दिवशी तर आजचा संकल्प काय आपला अक्षर आहे, पहिल्यांदा सार ग्रहण करतात, हे सर्वांनी एकत्रित येऊन आपले अहंकार, ईर्षा, द्वेष, मतमतांतरण ही सर्व बाजूला ठेवून आपापल्या प्रवृत्तीनुसार भगवंताच्या सेवेमध्ये लागणं. घड्याळात आणि घड्याळ दाखवलेला आहे, त्यामुळे मी इथे थांबतो. हरे कृष्ण. आणि प्रभुपाद स्वतःच सांगतात की ज्या दिवशी एखाद्या महान आचार्यांचा वाढदिवस असतो त्यावेळी खूप दयाळू असतात, तरी 2 मिनिटांसाठी हात जोडून आपण प्रभुपादांच्या चरणी या विषयी प्रार्थना करतो. काय कशासाठी प्रार्थना करणार? हा भगवत प्राप्तीसाठी. पण कशा प्रकारे आहे प्रसाद आहे सर्वांसाठी. शिल प्रभुपाद की, प्रभुपाद आविर्भाव तिथि महामहोत्सव की. खूप खूप धन्यवाद. गेली 7-8 दिवस तुम्ही मला सहन करा, माझी बायको देखील सहन करत नाही, पण तुम्ही त्याला आभारी आहे. अरे कृष्ण.